सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे इन द स्पॉटलाइट।
हाय मी स्वप्निल जोशी, तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
ऍक्शन।
बरं मला सांग की तू स्टडीज मध्ये कसा होतास?
एक्स्ट्रीमली इंटेलिजंट। सॉरी, मी राजगिराचा लाडू खाता बोलतोय।
No problem.
मी नेहमी पहिला तिनात होतो, आजही एकपाठी आहे, त्याचा कामातही फायदा होतो। एकदा जर मी काही एखादी गोष्ट, एखादा प्रसंग, एखादी व्यक्ती लक्षात ठेवायचं ठरवलं तर देन स्टॅम्प्ड फॉर लाईफ।
पण तुझ्या शूटिंगमुळे तुझ्या स्टडीजवर काही परिणाम झाला का कधी?
अजिबात नाही। आई वडिलांची एकच इच्छा होती की बेसिक एज्युकेशन पूर्ण करावं, आणि त्यांनी मला नेहमी असं सांगितलं होतं की हे तुझ्या आनंदासाठी चाललंय। ज्या दिवशी आम्हाला वाटेल की त्याचा अभ्यासावर परिणाम होतो त्या दिवशी आपण हे बंद करू। सो माझं मोटिवेशनच ते होतं की जर मी अभ्यासात पहिला येत राहिलो तर मला हे करायला मिळत राहील। त्यांनी मला ते इंटरलॉक केल्यामुळे हे करता यावं म्हणून मी ते उत्तम करत राहिलो आयुष्यभर।
बरं मला सांग की यु नो रामायण किंवा अशा सगळ्या गोष्टी तर आम्ही आमच्या आजीच्या तोंडूनच ऐकल्यात, तू तर डायरेक्ट त्याच्यात कामच केलं होतंस। मला सांग की तुझी आजी तुला कोणत्या गोष्टी सांगायची?
रामायणाच्या, महाभारताच्या, शिवाजी महाराजांच्या। मी ऑलमोस्ट 10 वर्षाचा होईपर्यंत वरच्याजीकडे जेवायचो, आणि वरच्याजी मला रोज जेवताना भरवायची मला हाताने, आणि रोज मला एक गोष्ट सांगायची, आणि आमटीभात, फोडणीची मिरची, आणि एक गोष्ट आणि एक जेवण। सो मी जर परत भात घ्यायला हवा असेल आज तर दुसरी गोष्ट व्हायला पाहिजे। सो एकदा ताटात वाढलेला भात, एक गोष्ट, भात संपला गोष्ट संपली, असं ते मी खूप गोष्टी ऐकल्यात। मी रोज एक गोष्ट ऐकली फॉर ऑलमोस्ट टिल आय बिकेम 10।
आणि ह्यांच्या आयुष्यातल्या अशा गोष्टी तुम्हाला कळतात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत एक्सक्लुसिव्हली ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन। आता थोड्याच वेळ तुम्हाला कळणार आहे की स्वप्नील जोशी ह्याचा पहिला एपिसोड जेव्हा टेलिव्हिजनवर आला तेव्हा त्याच्या आयुष्यात काय झालं। ऐका हा इंटरेस्टिंग किस्सा इन अ वाइल ऑन 93.5 रेड एफएम। बजाते रहो। मला सांग की अर्थात तुझे एपिसोड सुद्धा टीव्हीवर तुझी आजी बघत असणार, तो प्रसंग सांगतोस की ज्यावेळेस आजीने काहीतरी भरभरून तुझं कौतुक केलं आणि तुझ्या लक्षात राहिलं?
जेव्हा पहिला एपिसोड एअर झाला रामायणाचा तेव्हा आजी पाया पडली माझ्या। आय नेव्हर फॉरगेट दॅट, आय वॉज 9 इयर्स ओल्ड। आणि मी तिला म्हटलं तू काय करतेस, आणि ती म्हणली की नाही नाही मी देवाच्या पाया पडते। सो आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी स्पेशल मोमेंट।
यु नो मला असं वाटतं ज्या मुलांना पण असं पण असतं की ना खूप लवकर सगळ्या गोष्टी मिळतात ना, त्यांना बऱ्याचशा गोष्टी करता पण येत नाहीत। ऍज अ किड तेव्हा तू अशा कोणत्या गोष्टी लहान लहान तुझ्या पॉप्युलॅरिटीमुळे तू करू नाही शकलास?
आय रिली डोंट थिंक सो। मी सगळं केलं बिकॉज आय थिंक माझं अपब्रिंगिंग खूप मिडल क्लास झालं। कृष्णा ऑन एअर होतं तेव्हा पण ट्रेननी फिरायचो, तेव्हा एवढा मीडिया पण नव्हता, एवढा हाईप पण नव्हता, तेव्हा लोक पाया पडायची, लोक फ्रेंडी नव्हती, तेव्हा अप्रिशिएशन होतं। इनफॅक्ट मी अजूनही रस्त्यावर उभं राहून पाणीपुरी खातो, त्याच्यानंतर 50 फोटो काढतो सेल्फी, पण पाणीपुरी। कारण मला असं वाटतं की हे सगळं करता यावं म्हणून तर जन्म मिळाला ना माणसाचा, आता हेच नाही करायचं मग करायचं काय? आय ऑलवेज बिलीव्ह दॅट यू मस्ट डू व्हॉट यू वॉन्ट टू डू बिकॉज देर आर नॉट मेनी पीपल हू कॅन अफोर्ड टू डू व्हॉट दे वॉन्ट टू डू। आय थिंक वी आर ब्लेस्ड अँड इफ यू इफ गिव्हन अ चॉईस, माझ्याकडे जर असं ती ताकद आहे, इफ आय एम इन अ पोझिशन दॅट आय कॅन चूज, देन आय माइट एज वेल चूज व्हॉट मेक्स मी हॅपी।
पण तुम्हाला माहितीये स्वप्नीला लहानपणी काय बनायचं होतं? अहो मला माहितीच आहे, कारण माझ्या तर गप्पा झाल्यात, पण तुमच्यापर्यंत पोचवायच्या बाकी आहेत ना। ह्या ब्रेक नंतर तुम्हाला मिळणार ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन।
यु नो तू जेव्हा सेटवर ऍक्टिंग करायला जायचास, तुला कसं कळलं की अरे तुला हे जमतंय किंवा तुला ही ऍक्टिंग आता जमायला लागलीय?
नाही ग, मला अजूनही असं वाटत नाही। आय थिंक आय एम अ डिरेक्टर्स ऍक्टर फॉर मी, त्या मोमेंट साठी दिग्दर्शकाला शॉट ओके वाटणं इज अन ओके फॉर मी। मला किती येतंय किंवा मला काय करायचंय हे नाही, बिकॉज मला गुलजार साहेबांचं एक वाक्य खूप आवडतं। गुलजार साहेबांना विचारलं होतं कोणीतरी की तुम्ही गाणी लिहिता तुम्हाला आनंद मिळतो का, तर ते म्हणले की नाही आनंद मिळण्यासाठी मी कविता लिहितो, गाणी मी कुठली तरी सिच्युएशन कन्व्हे करायला लिहितो, माझ्या आनंदासाठी मी कविता करतो ज्या माझ्या विजनच्या कविता आहेत। सो तसंच मला असं वाटतं की ऍक्टिंगमध्ये आय एम ट्रान्सलेटिंग माय डिरेक्टर्स विजन ऑन द स्क्रीन। सो दिग्दर्शकाला वाटलं की मी तिथे लाऊड करायला पाहिजे तर मी लाऊड करतो, दिग्दर्शकाला वाटलं की इथे मी फक्त शांत उभं राहायला पाहिजे मी शांत उभं राहतो, आणि आय थिंक दॅट इज हाऊ इट वर्क्स फॉर मी। त्यामुळे मला अजूनही वाटत नाही की मला ऍक्टिंग येते, बट आय एम ट्राईंग।
पण मग तुला लहानपणी काय बनायचं होतं?
मला बस कंडक्टर व्हायचं होतं, आणि मला कधीतरी बस कंडक्टर व्हायचंय, म्हणजे कारण त्याच्या हातात असतं का, ड्रायव्हर फक्त ड्राईव्ह करतो पण तो ठरवतो कधी थांबणार, कधी चालू होणार, तो तुमचं तिकीट काढतो, तो तुम्हाला सांगतो की ह्या स्टॉपला आता उतरा, हा स्टॉप आलाय। आता मला कळतंय रेट्रोस्पेक्ट, खूप मॅनेजमेंट टर्म्स जर आपण वापरला तर कंडक्टरकडे लिडरशिप क्वालिटीज आहेत, ड्रायव्हर ओनली ड्राईव्ह अँड फॉलोज वॉट द कंडक्टर वॉन्ट्स टू डू बिकॉज त्याचा रूट ठरलेला असतो, इट इज द कंडक्टर हू लीड्स द शो। सो आय थिंक आय वॉन्टेड टू बी अ लीडर।
बाप रे, स्वप्नील इतका फिलॉसॉफिकल आहे हे मला वाटतं आता पहिल्यांदाच आपल्याला कळतंय, नाही? पण मायथोलॉजिकल सिरियल मध्ये काम करणं त्याला अवघड का नाही वाटायचं? प्रश्नच आहे नाही पण याचं उत्तरही आहे. थोड्याच वेळात कळेल तुम्हाला माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाईट्स कॅमेरा ऍक्शन.
ओके, मायथोलॉजिकल सिरियल म्हटलं की यु नो मला सर्वात जास्त टेन्शन एकतर ते बघताना जायचं की बाबा ह्याचा अर्थ म्हणजे आपण बरोबर घेतोय तोच आहे ना. तर जेव्हा डायलॉग स्पेशली त्या लँग्वेजची युज करायची म्हटलं आणि तेही तो एवढा लहान असताना, ते तू कसं, तुला दडपण कधी नाही आलं?
नाही आलं, कारण ना अज्ञानात शहाणपण असतं. मला लोक नेहमी विचारतात की तू रामानंद सागरांबरोबर काम केलंस, त्यांना आधुनिक युगातल्या तुलसीदास म्हणतात, त्यांना तसे अवॉर्ड मिळालेत, कसं वाटलं, हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? बट माय ऑनेस्ट कॅन्डिड आन्सर इज की टू मेक इट फ्लावरी आय कॅन से 20 थिंग्स, बट फॉर अ 9-year-old बॉय आय डिडंट इव्हन नो हुम आय एम वर्किंग विथ अँड ही ऑलवेज ट्रीटेड मी लाईक अ ग्रँडसन. म्हणजे त्यांच्या नातवंडांना जर त्यांनी बूट आणले तर माझ्यासाठी पण ते बूट आणायचे, जर सगळ्यांना कपडे आणले तर मला पण कपडे यायचे, सगळ्यांना आईस्क्रीम आलं तर मला आईस्क्रीम यायचं. सो ऑलवेज ट्रीटेड मी लाईक दॅट, कारण मी 25 दिवस तिकडे असायचो शूटिंगला. दोज वर द डेज जेव्हा 7-8 दिवस एक एपिसोडचं शूट व्हायचं, खूप लिनियंटली शूट व्हायचं. पण डॉक्टर रामानंद सागर वॉज वन अवलिया. रोज रात्री पॅकअप नंतर ते मी, राधा, जे काही आमचे उदय जेंचे त्यांचे सीन आहेत, त्यांना रूमवर बोलवायचे आणि उदय जे सीन्स करणार होत ना त्याच्याशी निगडीत गोष्टी सांगायचे. काय झालं होतं माहितीये का, एकदा कृष्ण असं असं होता आणि मग राधा असं असं म्हणाली आणि मग अमुक अमुक झालं आणि मग राधेन त्याला विचारलं की असं असं का, असं करून ते अख्खा गोष्ट फॉर्मॅटमध्ये आम्हाला नरेट करायचं. मग ते वाचायला खूप सोपं जायचं. ते संस्कारच माझे इतके त्या भाषेचे झाले. मग लोक मला म्हणतात की तुझं हिंदी मराठी वाटत नाही, तर कारण असं की ते जिभेवर संस्कार त्या संस्कृत हिंदीचेच झालेत. ते नेहमी मला आणि राध श्वेताला आम्हाला नेहमी सांगायचे की तुम्ही खूप जबाबदारीने म्हणा जे लिहितायत, जे वाचताय ते, कारण ज्या वयात लोक आपल्या मुलांवर संस्कार करतात त्या वयात तुम्ही अख्ख्या देशावर संस्कार करताय.
गप्पा संपायच्या आत मला तुमचे मेसेजेस पटापट मिळतात हा, आणि स्नेहलने मला रिक्वेस्ट केली की मला स्वप्नीलशी बोलायचंय, प्लीज माझं बोलणं करून दे ना, असं मला फेसबुकवर मेसेज आलाय. स्नेहल, हे तुझं स्वप्न मी नक्की पूर्ण करणार, फक्त तुझा फोन ऑन ठेव. आरजे श्रुती रेड एफ एम, आरजे SHRUTII RED FM या पूर्ण नावाने माझं फेसबुक पेज आहे, ह्याला शोध, हा लाईक करा आणि इथे मला मेसेज करा. अब मिलूंगी आपको कल इसी लोकेशन पर. टिल देन सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर जाते रहो. Got it!